विविध भारती पुणे, पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू असून पुणे आणि हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर या स्थानकांवरून रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जाणार असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. राज्यातील ऊस गाळप पूर्ण झाल्यानं 139 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून 61 कारखान्यांमध्ये अद्याप गाळप सुरू आहे. आतापर्यंत सर्व कारखान्यात एकूण 826,87,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण झालं आहे. यंदा कोल्हापूर विभागाला 11.5% उतारा मिळाला आहे तर पुणे विभागात 9.52% उताऱ्यानं 185,04,000 क्विंटल उत्पादन झालं आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, बाणेर, कोंढवा, बालेवाडी आणि वडगाव खुर्द या 5 भागात जवळपास 4,173 घरं बांधण्याचं नियोजन पुणे महापालिकेनं केलं आहे तर आतापर्यंत घरांसाठी 4,666 जणांचे अर्ज आले असल्याची माहिती महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेनं आतापर्यंत 2,918 घरांचं वितरण केलं आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या होय मी लेखक होणारच या कार्यशाळेचा ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच समारोप करण्यात आला. वाचकांची दाद मिळवण्यासाठी उपलब्ध आहे त्या पलीकडे जाऊन लिहायचा प्रयत्न केला तर तुमची प्रतिभा आणि प्रतिमा उठून दिसेल असं मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, व्यवस्थापन समितीच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस, सागर वैद्य, प्राचार्य डॉ संजय चाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाचं आर्थिक वर्ष 2025-26 साठी 57,36,86,000 रुपयांचं अंदाजपत्रक आज सादर करण्यात आलं. त्याला प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. या अंदाजपत्रकातील रक्कम विविध उपक्रम, विकासकामं, फळाफुलांची प्रदर्शनं भरवणं, वृक्षगणना, पुनर्रोपण यासाठी खर्च केली जाणार आहे. हिंजवडीमध्ये आज सकाळी एका प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी तसंच मृतांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेसंदर्भात ठोस पावलं उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे थेरगावच्या काही भागातील अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली. यामध्ये एकंदर 1,364 चौरस फूट बांधकामं पाडण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसंच प्रवाशांची होणारी लूट थांबावी यासाठी लवकरच स्वारगेट बसस्थानकावर प्रीपेड ऑटोरिक्षा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. याचा फायदा प्रवाशांना होणार असून नियमानुसार दर आकारले जाणार आहेत. यासंबंधीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटी विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली. स्नेहाधार पुणे परिवारातर्फे दिला जाणारा स्नेहाधार गौरव पुरस्कार पेण इथल्या अहिला महिला मंडळ या संस्थेच्या संस्थापिका वासंती देव आणि बीडमधील कळसंबर इथं अनाथांसाठी आपला परिवार या वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा पवार यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण येत्या शनिवारी गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांच्या हस्ते होणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र असून कमाल तापमान 39 सेल्सिअस तर किमान तापमान 18.10 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.